चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर होणार कडक कारवाई। उत्तर प्रदेश सरकारने साखर कारखान्यांवर 100% ऊस थकबाकी देण्याबाबत निर्देश देताना सांगितले की 28 फेब्रुवारीपर्यंत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल। राज्य ऊस आणि साखर आयुक्त संजय आर भुसाडी यांनी ऊस किमतीचा आढावा बैठकीत साखर कारखान्यांना निर्देशित केले की ज्या साखर कारखान्यांनी 2017-18 पूर्व हंगामात 100% ऊस थकबाकी देण्यात आली आहे त्या कारखान्यांनी यावर्षीसुद्धा म्हणजेच 2018-19 ऊसाची थकबाकी देण्याचा प्रयत्न करावा। शेतकऱ्यांना ऊसाची थकबाकी देणे हे सरकारचे प्राधान्यक्रमामध्ये पहिली गोष्ट आहे। ना पावसाची साथ, ऊसाची वेळेवरती न मिळणारी थकबाकी या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। याचा परिणाम पुढच्या वर्षीच्या ऊसाच्या हंगामावरती होऊ शकतो। आता थोड्या दिवसापूर्वी सरकारने MSP वाढवली आहे, याचा फायदा साखर कारखान्यांना होऊ शकतो। त्यामुळे असा अंदाज बांधला जातोय की शेतकऱ्यांची थकबाकी देण्याच्या प्रक्रियेला वेग धरेल। इस्माने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 20,000 कोटीपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी देणे आहे।